आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. व्ही बी जीरामजी विधेयक लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर. विधेयकाच्या प्रती फाडून तसंच घोषणाबाजी करत विरोधकांकडून निषेध व्यक्त. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा. नाशिक इथल्या तपोवनातल्या वृक्षतोडीला येत्या 14 जानेवारीपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती. आणि शिल्पकार राम सुतार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार. विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान अर्थात व्ही बी जी रामजी विधेयक 2025 आज लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर झालं. हे विधेयक 20 वर्षांपासून चालत आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 अर्थात मनरेगाची जागा घेईल. मनरेगात 100 दिवसांच्या रोजगाराची हमी होती तर नव्या विधेयकात 1,250 दिवसांच्या कामाची हमी प्रस्तावित आहे. पेरणी किंवा कापणीच्या हंगामात एकंदर 60 दिवसांचा कालावधी अधिसूचित करायचा अधिकार राज्यांना दिला आहे. या दरम्यान काम थांबवलं जाईल जेणेकरून शेतीच्या कामांसाठी मनुष्यबळ कमी पडणार नाही. पूर्वी या योजनेचा संपूर्ण निधी केंद्र सरकार देत असे. आता मोठ्या राज्यात 60% निधी केंद्राचा आणि उर्वरित 40% वाटा हा राज्यांचा असेल. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हे विधेयक मांडत असताना विरोधकांनी घोषणा देऊन आणि विधेयकाच्या प्रती फाडून निषेध नोंदवला. मात्र विधेयक आवाजी मतदानानं मंजूर झाल्याचं सभापती ओम बिर्ला यांनी जाहीर केलं आणि कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. उद्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्याआधी व्ही बी जीरामजी हे विधेयक मागे घ्यावं या मागणीसाठी आज विरोधी पक्ष सदस्यांनी संसद भवन परिसरात निदर्शनं केली. मनरेगाचे फलक हातात घेऊन विरोधकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून ते मकरद्वारापर्यंत घोषणाबाजी करत मोर्चाही काढला. केंद्र सरकारनं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान केला असून भारताच्या ग्रामीण भागात सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या योजनेवरही गदा आणली आहे असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. मनरेगाऐवजी नवीन कायदा आणण्याच्या सरकारच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक येत्या 27 तारखेला होणार आहे. संसदेतल्या इतर कामकाजाविषयी थोडक्यात माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
राज्यसभेत आज अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती विधेयक 2025 विषयी चर्चा सुरू झाली. लोकसभेत काल हे विधेयक मंजूर झालं होतं. अणुऊर्जेचा विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी अणुऊर्जा निर्मितीमध्ये किरणोत्साराचं आयनीकरण तसंच अणुऊर्जेच्या सुरक्षित वापरासाठी मजबूत नियामक चौकट निर्माण करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. कर्करोग, मधुमेह, हृदयरोग आणि पक्षाघात प्रतिबंध आणि नियंत्रण राष्ट्रीय कार्यक्रम हा केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम असून या अंतर्गत देशभरातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये कर्करोगावर उपचार दिले जातील असं प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. येत्या 3 वर्षात जिल्हा रुग्णालयांमध्ये 372 डे केअर कॅन्सर सेंटर स्थापन करण्याची सरकारची योजना असून त्यापैकी 200 सेंटर्स 2025-26 या आर्थिक वर्षात स्थापन केली जातील असं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सेक्युरिटीज मार्केट्स कोड बिल 2025 सादर केलं. भारतीय शेअर बाजाराशी संबंधित सर्व कायद्यांचं एकत्रीकरण करून त्यामध्ये सुधारणा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. हे विधेयक पुढल्या छाननीसाठी आर्थिक विषयावरच्या संसदीय स्थायी समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव सीतारामन यांनी मांडला. विधेयक मांडण्यापूर्वी काँग्रेसचे मनीष तिवारी आणि द्रमुकचे अरुण नेहरू यांनी विधेयक मांडायला विरोध केला होता.
भारत आणि ओमाननं आज मस्कतमध्ये व्यापक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली. दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांमधला हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. हा करार भारताच्या कामगार केंद्रित क्षेत्रांसाठी अफाट संधी निर्माण करणारा ठरेल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. युनायटेड किंगडम बरोबरच्या करारानंतर 6 महिन्यांमधला भारताचा हा दुसरा मुक्त व्यापार करार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ओमानच्या दौऱ्यावरून आज मायदेशी परत यायला निघाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सदनिका घोटाळ्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं दोषी ठरवल्याच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. कायदे नियम हे कोणत्याही व्यक्तीपेक्षा महत्त्वाचे आहेत, त्यामुळे कोकाटे यांनी राजीनामा दिल्याचं अजित पवार यांनी समाज माध्यमांवरल्या संदेशात म्हटलं आहे. हा राजीनामा पुढल्या प्रक्रियेसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याचं पवार यांनी सांगितलं. नाशिक इथं भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातल्या वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयानं 14 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. नाशिक इथं राहणाऱ्या एका नागरिकानं यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आज उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी झाली. तपोवनातली ही झाडं 30 ते 40 वर्ष जुनी असून नाशिकला प्राणवायूचा पुरवठा करतात, त्यामुळे साधुग्रामच्या निर्मितीसाठी अन्यत्र जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेऊन न्यायालयानं सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली असून येत्या 14 जानेवारीपर्यंत वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे. हवामान बदलाचा फटका कोकणातल्या बहुतांश पिकांना बसला असून या बदलातही टिकून राहणाऱ्या बांबू या पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावं असं आवाहन राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केलं. आज त्यांनी सिंधुदुर्गात कुडाळ इथल्या कॉनबॅक संस्थेला भेट दिली, त्यानंतर ते बोलत होते.
तापमानवाढीमुळे 70% फळगळती नारळाच्या फुलाची झालेली आहे, म्हणून नारळाचे दर दुप्पट झालेले आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. या सर्किट बेंचमुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणं सुलभ होईल असं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी झाली. कोल्हापूर सर्किट बेंचची स्थापना नियम डावलून केल्याचे पुरावे नाहीत, जोपर्यंत या निर्णयात कायद्याचं उल्लंघन दिसून येत नाही तोपर्यंत न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं. ख्यातनाम शिल्पकार महाराष्ट्रभूषण राम सुतार यांच्या पार्थिवावर आज नॉयडा इथल्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तसंच राज्य शासनाच्या वतीनं राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. अंत्यसंस्कारापूर्वी सुतार यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. कला, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी आणि चाहत्यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. सुतार यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. सुतार यांनी साकारलेली शिल्प पाहताना त्यांचं निश्चित स्मरण होईल अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. राम सुतार यांच्या निधनामुळे शिल्पकलेचा कोहिनूर काळाच्या पडद्याआड गेल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदरांजली वाहताना सांगितलं. राम सुतार यांच्या निधनामुळे शिल्पकलेच्या क्षेत्रातील भीष्माचार्य काळाच्या पडद्याआड गेले आहेत अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. राम सुतार यांचं आज वयाच्या 101व्या वर्षी निधन झालं. युनिटी ऑफ स्टॅच्यू हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारकाचं आरेखन त्यांनी केलं होतं. याखेरीज अनेक थोर व्यक्तींचं त्यांच्या व्यक्तिमत्वाचे बारकावे दाखवणारे पुतळे सुतार यांनी उभारले होते. हवामान. गेल्या 24 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित घट तर विदर्भात तुरळक ठिकाणी लक्षणीय घट झाली. राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं 8.4° C इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. VB जिरामजी विधेयक लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर. विधेयकाच्या प्रतिफाडून तसंच घोषणाबाजी करत विरोधकांकडून निषेध व्यक्त. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा. नाशिक इथल्या तपोवनातल्या वृक्षतोडीला येत्या 14 जानेवारीपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती. आणि शिल्पकार राम सुतार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.